विद्यालय में एक दिन
Ein Tag in der Schule.
लेना का पहला स्कूल का दिन है और वो अपने समय सारणी, अपने शिक्षकों और स्कूल के नियमों के बारे में बहुत कुछ सीखती है.
Lena erlebt ihren ersten Schultag und lernt vieles über ihren Stundenplan, ihre Lehrer und die Schulregeln kennen.
Lena जल्दी उठती है.
Lena steht früh auf.
वो नाश्ता करती है और अपनी स्कूल की यूनिफॉर्म पहनती है.
Sie frühstückt und zieht ihre Schuluniform an.
Lena bus stop par jati hai.
Lena geht zur Bushaltestelle.
Bus usse school le jati hai.
Der Bus bringt sie zur Schule.
School mein Lena apne doston se milti hai.
In der Schule trifft Lena ihre Freunde.
Uska pehla kaksha ganit hai.
Ihr erster Unterricht ist Mathematik.
Shikshak karya samjhate hain.
Der Lehrer erklärt die Aufgaben.
Lena vishay ko achhi tarah samajhti hai.
Lena versteht das Thema gut.
Agli kaksha kala hai.
Die nächste Stunde ist Kunst.
Lena ek chitra banati hai.
Lena malt ein Bild.
Dopahar mein ek break hai.
Am Mittag gibt es eine Pause.
Lena apne doston ke sath khati hai.
Lena isst mit ihren Freunden.
Break ke baad uski angrezi kaksha hai.
Nach der Pause hat sie Englischunterricht.
Wo bolne aur likhne ka abhyas karti hai.
Sie übt Sprechen und Schreiben.
Din sangeet ke sath samapt hota hai.
Der Tag endet mit Musik.
Lena violin bajati hai.
Lena spielt auf der Geige.
Kaksha ke baad Lena ghar jati hai.
Nach dem Unterricht geht Lena nach Hause.
Ghar par wo apne din ke bare mein batati hai.
Zu Hause erzählt sie von ihrem Tag.
Wo khush aur utsahit mehsoos karti hai.
Sie fühlt sich glücklich und aufgeregt.
Aashcharyajanak aandhi.
Das überraschende Gewitter.
Apratyashit Grishm Ritu ki aandhi ek chote se gaon mein arajakta lati hai.
Ein unerwartetes Sommergewitter bringt Chaos in einem kleinen Dorf.
Nivasiyon ko taiyar hona chahiye aur surakshit rehne ke upay karne chahiye.
Die Bewohner müssen sich vorbereiten und Maßnahmen ergreifen, um sicher zu bleiben.
Gaon mein ek ujjwal subah shuru hui.
Ein heller Morgen begann im Dorf.
Suraj tez chamak raha tha.
Die Sonne schien hell.
Achanak se badal badal gaye.
Plötzlich änderten sich die Wolken.
Aasman kala ho gaya.
Der Himmel wurde dunkel.
Hawa chalne lagi.
Ein Wind begann zu wehen.
Barish dheere dheere boonda bandi karne lagi.
Regen tropfte langsam.
Phir tez barish shuru hui.
Dann begann der starke Regen.
Ped hawa mein jhuk gaye.
Die Bäume bogen sich im Wind.
Bijli ne aakash ko roshan kiya.
Blitze erhellten den Himmel.
Garjan jor se goonj utha.
Donner ertönte laut.
Gaon wale sharan ki talash karne lage.
Die Dorfbewohner suchten Schutz.
Gharon ko band kar diya gaya.
Häuser wurden abgeschlossen.
Bacche bahar nahi khel rahe the.
Kinder spielten nicht mehr draußen.
Janwar rastbal mein chhip gaye.
Tiere versteckten sich in Ställen.
Sham ko barish ruk gayi.
Der Regen hörte am Abend auf.
Aasman phir se saaf ho gaya.
Der Himmel war wieder klar.
Nivasi muskurate hue bahar aaye.
Die Bewohner kamen freundlich heraus.
Shanti gaon mein laut aayi.
Der Frieden kehrte ins Dorf zurück.
Gaon wale agli baar ke liye behtar taiyari karne lage.
Die Dorfbewohner bereiteten sich das nächste Mal besser vor.
Ek naya padosi.
Ein neuer Nachbar.
Max apne naye padosi se milta hai aur ek anya sanskriti mein abhivadan aur vidai ki kala ki khoj karta hai.
Max lernt seinen neuen Nachbarn kennen und entdeckt die Kunst der Begrüßung und Verabschiedung in einer anderen Kultur.
Rom mein romanch.
Abenteuer in Rom.
Anna Rom ki apni pehli yatra ki yojana bana rahi hai.
Anna plant ihre erste Reise nach Rom.
Wo darshaniya sthalon ke bare mein shodh karti hai aur apni yatra ki sabhi taiyariyan vyavasthit karti hai. ताकि वो अपने परिवार के साथ एक आदर्श अवकाश मना सके.
Sie recherchiert über Sehenswürdigkeiten und organisiert alle Reisevorbereitungen, um mit ihrer Familie den perfekten Urlaub zu erleben.
Designer Fashion or Street Style.
Designermode und Street Style.
Tom Paris में एक विशेष फैशन शो में जाता है और हाउट कल्चर और शहरी स्ट्रीट स्टाइल के बीच इंटरफेस की खोज करता है.
Tom besucht eine exklusive Modenschau in Paris und entdeckt die Schnittstelle zwischen Haute Couture und urbanem Streetstyle.
Jalvayu parivartan ki or.
Das Klima im Wandel.
Prithvi ke badalte jalvayu pattern aur unke deerghkalik prabhavon ke bare mein ek vistrit vishleshan.
Eine detaillierte Analyse über die sich verändernden Klimamuster der Erde und deren langfristige Auswirkungen auf Wetterphänomene.
पिछले दशकों में वैश्विक जलवायु में उल्लेखनीय परिवर्तन आया है.
In den letzten Jahrzehnten hat sich das Weltklima merklich verändert.
औसत तापमान लगातार बढ़ रहा है.
Die durchschnittliche Temperatur steigt kontinuierlich an.
ये घटना मुख्य रूप से मानवजनित प्रभावों के कारण हो रही है.
Dieses Phänomen ist vor allem auf anthropogene Einflüsse zurückzuführen.
औद्योगिक क्रांति ने भूमंडलीय ताप वृद्धि को तेज कर दिया है.
Die industrielle Revolution hat die Erderwärmung beschleunigt.
जीवाश्म ईंधनों से उत्पन्न ग्रीनहाउस गैसें मुख्य कारण हैं.
Treibhausgase, die aus fossilen Brennstoffen stammen, sind der Hauptverursacher.
आर्कटिक वैश्विक औसत की तुलना में दोगुना तेजी से गर्म हो रहा है.
Die Arktis erwärmt sich doppelt so schnell wie der globale Durchschnitt.
इससे ग्लेशियरों और बर्फ की परतों का पिघलना होता है.
Dies führt zum Abschmelzen von Gletschern und Eiselagen.
समुद्रस्तर विश्वभर में बढ़ता है, द्वीपों और तटीय क्षेत्रों को खतरा है.
Der Meeresspiegel steigt weltweit an, bedroht Inseln und Küstenregionen.
तूफान और सूखे जैसी चरम मौसम की घटनाएं तीव्र होती जा रही हैं.
Extremwetterereignisse wie Stürme und Dürren nehmen an Intensität zu.
कृषि इन बदली हुई परिस्थितियों के तहत पीड़ित है.
Die Landwirtschaft leidet unter diesen veränderten Bedingungen.
मौसम की चरम स्थितियों के कारण फसल नुकसान अब असामान्य नहीं है.
Ernteschäden infolge von Wetterextremen sind nicht selten.
जलवायु परिवर्तन से लड़ने के प्रयास बढ़ रहे हैं.
Es gibt zunehmend Bemühungen, den Klimawandel zu bekämpfen.
नवीन ऊर्जा समाधान की कुंजी है.
Erneuerbare Energien sind ein Schlüssel zur Lösung.
राजनीतिक उपाय सतत विकास के लिए अनिवार्य हैं.
Politische Maßnahmen sind für eine nachhaltige Entwicklung unerlässlich.
प्रौद्योगिकी नवाचार महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं.
Technologische Innovationen spielen eine entscheidende Rolle.
प्रत्येक व्यक्ति अपने व्यवहार से प्रभाव डाल सकता है.
Jeder Einzelne kann durch sein Verhalten Einfluss nehmen.
स्थायित्व के प्रति जागरूकता लगातार बढ़ रही है.
Das Bewusstsein für Nachhaltigkeit wächst kontinuierlich.
हम मिलकर सकारात्मक परिवर्तन ला सकते हैं.
Gemeinsam können wir eine positive Veränderung bewirken.
हम मिलकर एक बेहतर भविष्य बना सकते हैं.
Gemeinsam können wir eine bessere Zukunft schaffen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.